हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
Thank you.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
अध्याय 5 समर्पण. श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण जी मालिका तयार केलेली आहे आणि ज्या पुस्तकाचा आपण वापर करत आहोत आजच्या अध्ययनासाठी आणि मननासाठी, ते आहे ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक. आणि त्यामधला आज आपण मनन करणार आहोत तो आहे अध्याय 5 आणि शीर्षक आहे समर्पण. चला तर श्रोते हो, आपण आपले पुस्तक उघडूयात आणि त्याचबरोबर पवित्र शास्त्र देखील, म्हणजेच आम्हाला समजून येईल की एलन जे व्हाईट आम्हाला या पुस्तकाद्वारे कुठला संदेश देत आहेत. देवाचे वचन आहे, तुम्ही माझा शोध कराल आणि मला शोधाल जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने माझा शोध कराल. यिर्मयाह याचा 29 अध्याय आणि 13 वचन. संपूर्ण अंतकरण देवाला अर्पण केले पाहिजे, अन्यथा आपल्यामध्ये कधीही बदल घडू आणला जाऊ शकत नाही, ज्याद्वारे आपण त्याच्या प्रतिरूपात पुनर्संचयित हो. स्वभावाने आपण देवापासून दुरावलो आहोत. पवित्र आत्मा आपल्या स्थितीचे अशा शब्दात वर्णन करतो, अपराध आणि पापांनी मेलेले, संपूर्ण डोके आजारी आहे, संपूर्ण हृदय बेहोश आहे, त्यात सुदृढता नाही. आपण सैतानाच्या सापड्यात अडकलो आहोत, त्याच्या इच्छेनुसार त्याने कैद केले आहे. इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय 1 वचन, यशया याचा 1 अध्याय 5-6 वचन आणि 2 तिमथ्य याचा 2 अध्याय आणि 26 वचन. देव आपल्याला बरे करण्याची, आपल्याला मुक्त करण्याची इच्छा आहे, परंतु यासाठी संपूर्ण परिवर्तन आवश्यक असल्याने आपल्या संपूर्ण स्वभावाचे नूतनीकरण आवश्यक आहे. आपण स्वतःला पूर्णपणे त्याच्याकडे अर्पण केले पाहिजे. स्वतः विरुद्धची लढाई ही आजवर लढलेली सर्वात मोठी लढाई आहे. स्वतःची नम्रता, सर्व काही देवाच्या इच्छेला सरण जाण्यासाठी आवश्यक संघर्ष आहे. परंतु आत्म्याने पवित्रतेमध्ये नूतनीकरण होण्यापूर्वी देवाच्या स्वाधीन केले पाहिजे. देवाचे सरकार नाही, जसे सैतान ते प्रकट करेल, आंधळे किंवा सब कमिशनवर आधारित एक अवास्तव नियंत्रण आहे. ते बुद्धीला आणि विवेकाला आकर्षित करते. आता या आणि आपण एकत्र तर्क करूया, हे निर्माणकर्त्याने बनवलेल्या प्राण्यांना दिलेले आमंत्रण आहे. यशया याचा 1 अध्याय 18 वचन. देव त्याच्या प्राण्यांच्या इच्छेवर जबरदस्ती करत नाही, स्वइच्छेने आणि हुशारीने दिलेली श्रद्धांजली तो स्वीकारू शकत नाही. केवळ सक्तीने सादर केलेल्या सर्व मनाचा खरा विकास रोखला जाईल किंवा वर्ण ते माणसांना त्या मध्ये बनवेल असा निर्माणकर्त्याचा उद्देश नाही. त्याची इच्छा आहे की मनुष्य त्याच्या सर्जनशील सामर्थ्याचे मुकुटमणी कार्य शक्य तितक्या उच्च विकासापर्यंत पोहोचेल. तो आशीर्वादांची उच्ची आपल्या समोर ठेवतो जी त्याला त्याच्या कृपेने आपल्याला पोहोचवायची आहे. तो आपल्याला स्वतःच्या त्याच्या स्वाधीन करण्यासाठी आमंत्रित करतो, जेणेकरून तो आपल्यामध्ये त्याची इच्छा पूर्ण करू शकेल. आपण पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ किंवा देवाच्या पुत्राच्या गौरवशाली स्वातंत्र्याला सामायिक करू की नाही, हे निवडणे आपल्यासाठी राहते. स्वतःला देवाला अर्पण करताना आपण त्याच्यापासून वेगळे होणारे सर्व त्याग करणे आवश्यक आहे. म्हणून तारणहारा म्हणतो, जो कोणी तुमच्यापैकी आहे जो त्याच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. लुकृषोभोर्तमान याचा 14 अध्याय 33 वचन. जे हृदय देवापासून दूर करेल ते सोडून दिले पाहिजे. हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. पैशाचे प्रेम, संपत्तीची लालसा ही सोन्याची साखळी त्यांना सैतानांना बांधून ठेवते. प्रतिष्ठा आणि ऐहिक मान सन्मान दुसऱ्या वर्गाकडून पूजला जातो. स्वार्थी सहजता आणि जबाबदारीपासून मुक्ततेचे जीवन हे इतरांचे आदर्श आहे. पण या गुलामगिरीच्या पट्ट्या तोडल्या पाहिजे. आपण अर्धे परमेश्वर आणि अर्धे जग असू शकत नाही. जोपर्यंत आपण असे पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आपण देवाची मुले नाही. असे काही लोक आहेत जे देवाची सेवा करण्याचा दावा करतात, परंतु ते त्याच्या कायद्याचे पालन करण्यासाठी एक योग्य व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी आणि तारण सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून असतात. त्यांची अंतकरणे ख्रिस्ताच्या प्रेमाच्या कोणत्याही खोल भावनेत प्रवृत्त होत नाही, परंतु ते ख्रिस्ती जीवनातील कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतात जे स्वर्ग मिळवण्यासाठी देवाने त्यांच्याकडून अपेक्षित आहे. अशा धर्माला काही किंमत नाही. जेव्हा ख्रिस्त हृदयात वास करतो तेव्हा आत्मा होईल तितक्या प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आनंदाने इतके भरून जा की ते त्याला चिटकून राहील आणि त्याच्या चिंतनात स्वतःला आणि स्वतःचा विसर पडेल. ख्रिस्तावरील प्रेम हा कृतीचा झरा असेल. ज्यांना भगवंताचे बंधनकारक प्रेम वाटते ते विचार नका की देवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती कमी दिले जाऊ शकते. ते सर्वात खालच्या दर्जाची मागणी करत नाही, परंतु त्याच्या इच्छेनुसार परिपूर्णतेचे लक्ष ठेवतात. मनापासून इच्छेने ते सर्व मिळवतात आणि ते शोधत असलेल्या वस्तूंच्या मूल्याच्या प्रमाणात व्याज प्रकट करतात. या खोल प्रेमाशिवाय ख्रिस्ताचा व्यवसाय म्हणजे केवळ बोलणे, कोरडी औपचारिकता आणि प्रचंड कष्ट असं नाही. सर्व काही ख्रिस्ताला अर्पण करणे हे खूप मोठे बलिदान आहे असे तुम्हाला वाटते का? स्वतःला प्रश्न विचारा, ख्रिस्ताने माझ्यासाठी काय दिले? देवाच्या पुत्राने आपल्या मुक्तीसाठी सर्व जीवन आणि प्रेम आणि दुःख हे दिलं आणि जसे होऊ शकते आणि तसे का होऊ शकते याचा जर विचार आम्ही केला तर आपण इतक्या महान प्रेमाच्या अयोग्य वस्तू त्याच्यापासून आपले अंतकरण रोखू. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी आपण त्याच्या कृपेच्या आशीर्वादाचे भागीदार आहोत आणि याच कारणास्तव आपण ज्या अज्ञानाच्या आणि दुःखाच्या गहराईतून मुक्त झालो आहोत ते आपण पूर्णपणे ओळखू शकत नाही. ज्याला आपल्या पापांनी छेद दिला आहे त्याच्याकडे आपण पाहू शकतो आणि तरीही त्याच्या सर्व प्रेम आणि बलिदानाला न जुमानता ते करण्यास तयार होऊ शकतो का? वैभवशाली प्रभूचा असीम अपमान लक्षात घेता आपण कुरकूर करू का? कारण आपण संघर्ष आणि आत्मा अपमानातूनच जीवनात प्रवेश करू शकतो. पुष्कळ अभिमानी अंतकरणाची चौकशी अशी आहे की मी देवाजवळ माझ्या स्वीकृतीची खात्री बाळगण्यापूर्वी मला पश्चाताप आणि अपमानात जाण्याची आवश्यकता आहे का? मी ख्रिस्ताला आणि मी तुम्हाला ख्रिस्ताकडे निर्देश करतो. तो पाप विरहित होता आणि त्याहूनही अधिक तो स्वर्गाचा राजकुमार होता, पण माणसांसाठी तो पाप झाला. त्याची गिनती आणि गणती अपराधाने बरोबर करण्यात आली होती आणि त्याचे पाप पुष्कळांचे पाप केले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. यशया याचा 53:12. पण जेव्हा आपण सर्व देतो तेव्हा आपण काय सोडू? पापाने दूषित हृदय. येशूने शुद्ध करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या रक्ताने शुद्ध करण्यासाठी आणि त्याच्या अतुलनीय प्रेमाने वाचवण्यासाठी. आणि तरीही पुरुषांना सर्व सोडणे आणि सोडून देणे कठीण वाटते. त्याबद्दल बोललेले ऐकून मला खूप लाज वाटते, लिहायला देखील लाज वाटतील असं एलन जी व्हाईट म्हणतात. आपल्या सर्वोत्कृष्ट हितासाठी ते टिकून ठेवण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट सोडावी अशी देवाची अपेक्षा नाही. तो जे काही करतो त्यात त्याच्या मुलांचे कल्याण असते. ज्यांनी ख्रिस्ताला निवडले नाही अशा सर्वांना हे समजावे की ते स्वतःसाठी जे काही शोधत आहेत त्यापेक्षा त्याच्याकडे त्यांना देण्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे. जेव्हा मनुष्य देवाच्या इच्छेविरुद्ध विचार करतो आणि कृती करतो तेव्हा तो स्वतःच्या आत्म्याला सर्वात मोठी इजा आणि अन्याय करतो. त्याला सर्वोत्कृष्ट काय आहे हे माहिती आहे आणि जो त्याच्या प्राण्याला भल्यासाठी योजना करतो त्याद्वारे निश्चित केलेल्या मार्गात खरा आनंद मिळत नाही. अधर्माचा मार्ग हा दुःखाचा आणि विनाशाचा मार्ग आहे. आपल्या मुलाचे दुःख पाहून देव प्रसन्न होतो असा विचार करणं चूक आहे. सर्व स्वर्गाला माणसाच्या सुखात रस आहे. आपला स्वर्गीय पिता त्याच्या कोणत्याही प्राण्यांसाठी आनंदाचे मार्ग बंद करत नाही. दैवी आवश्यकता आपल्याला त्या भोगापासून दूर राहण्याचे आवाहन करतात ज्यामुळे दुःख आणि निराशा येते, जे आपल्यासाठी आनंद आणि स्वर्गाचे दारे बंद करतात. जगाचा उद्धार करता पुरुषांना जसे आहे तसे स्वीकारतो. त्यांच्या सर्व इच्छा अपूर्णता आणि कमकुवतपणासह आणि तो केवळ पापापासून शुद्ध करणार नाही आणि त्याच्या रक्ताद्वारे मुक्ती दिल्यामुळे जोखड घालण्यास त्यांचा भार वाहण्यासाठी संमती देणाऱ्या सर्व हृदयाची इच्छा पूर्ण करेल. जीवनाच्या भाकरीसाठी त्याच्याकडे येणाऱ्यांना सर्वांना शांती आणि विश्रांती देणे हा त्याचा उद्देश आहे. तो आपल्याकडून केवळ तीच कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा करतो ज्यामुळे आपली पावले आनंदाच्या शिखरावर नेली जी अवज्ञाकारी कधीही गाठू शकत नाही. आत्म्याचे खरे आनंदी जीवन म्हणजे ख्रिस्ताच्या आत गौरवाची आशा निर्माण होणे होय. अनेक जण विचारतात आणि विचारत आहेत, मी स्वतःला देवाला कसे शरण जाऊ, मी स्वतःला त्याच्या स्वाधीन करू इच्छित आहात. परंतु तुम्ही नैतिक सामर्थ्यामध्ये कमकुवत आहात, संशयाच्या गुलामगिरीत आहात आणि तुमच्या पापाच्या जीवनाच्या सवयीद्वारे नियंत्रित आहात. तुमची आश्वासन आणि संकल्प हे वाळूच्या दोऱ्यासारखे आहेत. तुम्ही तुमचे विचार, तुमचे आवेग, तुमचे प्रेम नियंत्रित करू शकत नाही. तुमची तुटलेली वचने आणि गमावलेल्या प्रतिज्ञांचे ज्ञान तुमच्या स्वतःच्या प्रामाणिकपणावरील तुमचा आत्मविश्वास कमकुवत करणे आणि तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही आणि की देव तुम्हाला स्वीकारू शकत नाही. पण तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. इच्छाशक्तीची खरी शक्ती काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. ही मनुष्याच्या स्वभावातील शासन शक्ती आहे, निर्णय घेण्याची किंवा निवडीची शक्ती आहे. सर्व काही इच्छेच्या योग्य कृतीवर अवलंबून असते. निवडीचे सामर्थ्य देवाने माणसांना दिले आहे. व्यायाम करणे हे त्याचे आहे. तुम्ही तुमचे हृदय बदलू शकत नाही. तुम्ही स्वतःहून देवाला त्याचे प्रेम देऊ शकत नाही. परंतु तुम्ही त्याची सेवा करणे निवडू शकता. तुम्ही त्याला तुमची इच्छा देऊ शकता. मग तो तुमच्यामध्ये इच्छेनुसार कार्य करेल आणि त्याच्या चांगल्या इच्छेनुसार कार्य करेल. अशा प्रकारे तुमचा संपूर्ण स्वभाव ख्रिस्ताच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली जाईल. तुमचे प्रेम त्याच्यावर केंद्रित असेल. तुमचे विचार त्याच्याशी एकरूप असतील. तुमचा चांगुलपणा आणि पवित्रतेची इच्छा योग्य आहे ते जातील. पण जर तुम्ही इथे थांबलात तर त्याचा फायदा काही होणार नाही. ख्रिस्ती बनण्याची आशा बाळगताना आपण इच्छा करताना बरेच जण हरवले जातील. जे देवाला इच्छा अर्पण करण्याच्या मुद्द्यावर येत नाहीत ते आता ख्रिस्ती होण्याचे निवडत नाही. इच्छाशक्तीच्या योग्य व्यायामाने तुमच्या जीवनातील संपूर्ण बदल घडून आणला जाऊ शकतो. ख्रिस्ताला तुमची इच्छा अर्पण करून तुम्ही स्वतःला सर्व शक्ती च्या वर असलेल्या सामर्थ्याशी सहयोग करता. तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी वरून शक्ती मिळेल आणि अशा प्रकारे देवाला सतत शरण गेल्याने तुम्ही नवीन जीवन अगदी विश्वासाचे जीवन जगण्यास सक्षम व्हाल. आणि हीच देवाची इच्छा आहे. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे की एक समर्पित जीवन आम्ही जगलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये जर आहोत तर आम्ही नवीन उत्पत्ती असलं पाहिजेत. ख्रिस्तामध्ये जर आहोत तर आमच्यामध्ये नवीन आशा, नवीन चैतन्य हे दिसलं पाहिजेत आणि आमच्यामधून उदासीनता ही निघून जायला हवी. कारण की जेव्हा आम्ही समर्पण करतो तर समर्पणाचा अर्थ होतो की संपूर्णपणे देवाला शरण जाणे, संपूर्णपणे देवाच्या अधीन होणे आणि संपूर्णपणे त्याच्या मार्गात चालणे. ह्याच गोष्टीचा ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच एलन जी व्हाईट यांनी जे हे समर्पणावरती जो धडा लिहिलेला आहे, जो अध्याय लिहिलेला आहे, हा समजण्यासाठी आम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूयात. ते अशासाठी की देव जो आहे हा देणारा आहे. त्याने आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आवड आणि निवड हे आमच्या हातामध्ये आहेत. बरं की वाईट हे आमच्या हातामध्ये आहेत. चांगलं करावं की वाईट करावं हे देखील आमच्या हातामध्ये त्याने नेमून दिलेलं आहे. परंतु त्याची इच्छा हीच आहे की त्याच्या प्रत्येक लेकरांनी जो या भूतलावरती आहे त्याने चांगलं कार्य करावं. ते अशासाठी की त्यांची चांगली कृत्य लोकांनी पाहावीत आणि त्या परमेश्वराचा धन्यवाद करावात की ज्यांनी त्यांना बनवलेलं आहे. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करून आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तुला समर्पण आवडतं कारण की तू परमेश्वर पित्या आमच्यासाठी तुझ्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगामध्ये समर्पित केलेलं आहे. त्याने सर्व काही दिलेलं आहे आणि त्या बदल्यात त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. आम्ही स्वतःचे नाहीत, आमचा अधिकार ह्या शरीरावरती नाही, परंतु या शरीरावरती या मनावरती केवळ आणि केवळ तुझा अधिकार आहे, कारण की तू आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवलेला आहे, तू आम्हाला त्या अंधारातून बाहेर काढलेला आहे की ज्यामध्ये आम्हाला जगिक आनंद होता, तो जगिक आनंद परमेश्वर पित्या तू आमच्यापासून घेतलात आणि स्वर्गीय आनंद तू आम्हाला दिलेला आहे. म्हणजेच काय की हे जीवन देखील आमचं आहे ज्यामध्ये आम्ही जगत आहोत, ज्यामध्ये आम्ही तुझी स्तुती करत आहोत, आणि ते अनंत काळचं जीवन देखील की जे तू आम्हाला देण्याचं कबूल केलेलं आहे. आमची धाव त्या अनंत काळाच्या जीवनासाठी असावी यासाठी आज आम्ही प्रार्थना करीत आहोत, आणि म्हणून आमचं समर्पण तू स्वीकार, आणि तू येईपर्यंत आम्ही आमचं जीवन समर्पित करीत राहावं असं तू घडून उपकार मानतो. प्रभू तू आमची प्रार्थना ऐकली, ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
प्रभु पिता
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.